आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उद्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सर्वत्र स्थानिक यंत्रणा सज्ज. मध्य भारतातील सर्वात मोठ्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आज पीडीकेव्ही ग्राउंड दाभा इथं उद्घाटन. 400 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होणार. आणि विदर्भ गारठला, किमान तापमान 13 अंश सेल्सिअसच्या खाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीने होईल आणि त्यानंतर साधारण 8:30 वाजतापासून ईव्हीएमवरच्या मतांची मोजणी सुरू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे. 288 विधानसभा मतदारसंघांमधील मतमोजणीसाठी तितकीच मोजणी केंद्र काम करतील. शिवाय नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलंय. या प्रक्रियेसाठी सुमारे 6,600 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांच्या कड्यांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असेल. दुपारी 12:00 पहिले निकाल हाती येतील. मात्र मतदारसंघांच्या आकारमानानुसार त्यात फरक पडू शकतो. संध्याकाळी निकालाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल असंही एस चोक्कलिंगम यांनी नमूद केलं. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 8 मतमोजणी केंद्रांवर उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरता नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी आज सिव्हिल लाईन स्थित पोलीस भवनात बैठक घेतली. मतमोजणी दरम्यान शांतता राखण्यासाठी विविध महत्वाच्या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी स्ट्रॉंग रूम्स आणि मतमोजणी केंद्रांचा चोख बंदोबस्त राहावा याकरता प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केलेल्या आखणीबाबत आढावा घेतला. मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून असामाजिक तत्वांवर कडक नजर ठेवण्यात यावी. वाहनं, मेगाफोन, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी तसंच ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवण्याबाबत व्यवस्था करावी असंही पोलीस आयुक्तांनी बैठकीदरम्यान निर्देश दिले. दरम्यान नागपूर जिल्ह्यात उद्या सकाळी 8:00 मतमोजणीला सुरुवात होईल तर सायंकाळी 4:00 मतदान मोजणीची प्रक्रिया संपेल. नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमध्ये पूर्ण तयारी झाली आहे. त्याप्रमाणे मतमोजणी एकाच टप्प्यात संपेल असं नियोजन करण्यात आलंय. अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडत नागपूर जिल्ह्यात सरासरी 61.6% मतदान झालं. यासाठी जिल्हाधिकारी बिपिन इटनकर आणि नागपूरवासियांचे आभार मानलेत. राज्यात उद्या सर्वत्र मतमोजणी होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक सौरभ स्वामी हे असतील तर बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी प्रांजल हजारिका या निरीक्षक असतील. या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान मतमोजणीकरता प्रत्येक फेरीसाठी 14 टेबल्स तसंच पोस्टल मतपत्रिकेची मतमोजणी करण्यासाठी 10 आणि ईटीपीबीएमएस करता 1 याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय 25 ते 31 फेऱ्या होतील. या ठिकाणी जिल्हा पोलिसांसह आंध्र प्रदेशचे स्पेशल पोलीस पथक आणि एसआरपीएफचे जवानही बंदोबस्तात राहतील. संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये मतमोजणीच्या सर्वाधिक 28 फेऱ्या तर बल्लारपूरमध्ये 27 फेऱ्या होतील. भंडारा जिल्ह्यातील 3ही विधानसभा मतदारसंघांमध्ये 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी प्रति मतदारसंघ कार्यरत असतील. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल आणि स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीय. विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदाही काँग्रेस महाविकास आघाडीलाच होईल असं टिळक भवनामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले. मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही. निकालानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतील असं देखील ते म्हणाले. मतदान दिनीचा फॉर्म 17C भाग 2 फेरीनिहाय तक्ता परिशिष्ट 57 आणि अंतिम निकाल फॉर्म 20 यांच्या पडताळणीसाठी त्याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशी सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली त्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र निवडणूक कर्तव्यावर असलेल्या राज्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट न मिळाल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागल्याचा आरोप आमदार सुधाकर अडबाले यांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अडबाले यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य सचिव यांच्याकडे केली. मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं आज पीडीकेव्ही ग्राउंड दाभा इथं उद्घाटन झालं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ शरद गडाख, एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू डॉ पीजी पाटील, माफसू नागपूरचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांच्यासह शेती व्यवसायातील प्रमुख व्यक्तींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मुख्य सभागृहात 12 वाजता विदर्भातील दुग्ध व्यवसाय वाढीच्या संधी या विषयावर महत्वाची परिषद झाली. भारतातील कृषी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या, संशोधन संस्था, सरकारी विभाग, विविध राज्य कृषी विद्यापीठं, प्रगत कृषी तंत्रज्ञान संशोधन आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्यात. आयआयटी खडगपूर, एफटीपीआयचे स्टार्टअप्स तसंच माहिती तंत्रज्ञानाचे स्वतंत्र स्टॉल्स राहणार असून ड्रोनची प्रात्यक्षिक देखील बघायला मिळतील. या प्रदर्शनाची यावर्षीची संकल्पना शेतकरी सक्षमीकरणासाठी यंत्र तंत्र आणि व्यापार वाढीचे मंत्र अशी आहे. 400 पेक्षा अधिक कंपन्यांनी आपला सहभाग अॅग्रोव्हिजनमध्ये निश्चित केलाय. यावर्षीच्या अॅग्रोव्हिजनमध्ये 41 विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातील. या कार्यशाळांमध्ये शेतकऱ्यांना देशभरातील तज्ञांचं मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांकडून शिकण्याची अनोखी संधी मिळेल. उद्या सकाळी 11 वाजता शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर विशेष कार्यशाळा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी आणि 10वीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी 12वीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर 10वीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 10वीच्या परीक्षा 18 मार्चपर्यंत तर 12वीच्या परीक्षा 4 एप्रिलपर्यंत चालतील. सीबीएसईनं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर केलं. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्म सिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. देश विदेशातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसंच अधिकारी या स्टॉलला भेट देऊन कौतुक करतायत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या 4 चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशनकरता लागणाऱ्या परवानगी देणारी फिल्म सेल प्रणाली, कलाकारांच्या हक्काचं व्यासपीठ, कलासेतू पोर्टल आदी गोष्टींचा प्रचार व्यापक स्वरूपात करण्यात येतोय. हा स्टॉल तंत्रस्नेही बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सर्व प्रकारची माहिती क्यूआर कोडने देखील मिळवता येते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अनंत महादेवन, निखिल महाजन यांच्यासह विविध कलाकारांनी या स्टॉलला भेट दिली. शिवाय केंद्रीय सचिव संजय जाजू यांनी देखील स्टॉलला भेट देऊन कौतुक केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर समाप्त झाला. ऑस्ट्रेलियात पर्थ इथल्या ऑप्टस मैदानावर सामन्याला आज सकाळी सुरुवात झाली. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानं भारताचा डाव 150 धावांमध्ये आटोपला. केएल राहुल, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला असून दिवसाअखेर त्यांच्या 7 बाद 67 धावा झाल्या आहेत. गेल्या 24 तासात विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 12.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. गडचिरोली इथं 13 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं तर नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. अकोला इथं 30.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्या राज्य विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी सर्वत्र स्थानिक यंत्रणा सज्ज आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी 11 फेब्रुवारी तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.